मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा त्वं अहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणि भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुरारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतशृण्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धम् ओपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे अहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः ईतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिग साक्षी स्वयं कापरी अर्हस्ते एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशान्तदान्त सुहृदम् ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిత్ వపూర్ణ సతతం తుల్యత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతిరం శస్మదీనాంకితం. बोला जगद्गुरु
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.
परमहंस सद्गुरु
स्वामी मकरंदनाथ महाराज की जय.
शबद संतन की जय.
जय जय रघुवीर समर्थ.
अज्ञान नाहीस झाल्यानंतर ज्ञानाने अज्ञान नाहीस होतं. अशा प्रकारे अज्ञान नाहीस झाल्यानंतर केवळ ज्ञान समोर राहतं. आवाज थोडा कमी. केवळ ज्ञान समोर राहतं म्हणजे ज्ञान झालं अशी भावना समोर राहते. आपल्याला ज्ञान होतं आहे अशी जाणीव ज्ञान होताना निर्माण होते. अज्ञान जात आहे आणि ज्ञान आपल्याला स्पर्श करत आहे. साधकाला आपण सच्चिदानंद स्वरूप, आपण शुद्ध बुद्ध मुक्त अविनाशी अशा प्रकारचा बोध व्हायला सुरुवात होते तेव्हा ज्ञानाची देखील विशेष जाणीव त्या सूक्ष्म अशा ध्यान प्रसंगी त्याला होते. आणि ही जाणीव होते आणि त्या जाणीवेची सहज स्थिती निर्माण होते. ही जाणीव देखील नाहीशी व्हायला सुरुवात होते. ही जाणीव नाहीशी होऊन तो ज्ञानाशी तादात्म्य पावतो. जसा वन्ही काष्ठ जाळून लाकडाला जाळून मग नंतर स्वतःही जळून संपून जातो तशा प्रकारे अज्ञान ज्ञानामुळे नाहीस होतं. ज्ञान शिल्लक राहतं पण ज्ञानही नाहीस होतं आणि स्वरूपबोध शिल्लक राहतो. अशा वेळेला आपण जाणलं असा विशेष भाव राहत नाही तरी देखील तो जाणीवेशी एकरूपता अनुभवत असतो. त्या ठिकाणी ज्ञाता ज्ञेयाशी तादात्म्य पावतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञेयाचं वर्णन करत असताना ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येण्याची कारणे जे ज्ञानेविण अन्य कवणा उपाय नये. जे जाणितलियासाठी संसार काढून या काठी बुडवनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. जे जाणतलिया वरवते काहीच करणे नाही जेथे. जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे असं म्हटलेलं आहे. त्याला जाणणं म्हणजे त्याच्याशी तन्मय होऊन राहणं. जोपर्यंत अशी जाणीव आहे की मी आता ती घटना घडतीये आणि मी आत्म्याला जाणतोय तोपर्यंत तो पूर्ण ज्ञानापेक्षा थोडासा वेगळाच राहतो. अशा प्रकारे जाणणं अशा भावाखेरीज जाणण्याच्या अहंकाराखेरीज जेव्हा अनुभवानी तो एकरूपता साधतो त्या स्थितीला उत्तम पुरुष असं भगवद्गीता म्हणते. एक क्षर पुरुष एक अक्षर पुरुष आणि हा उत्तम पुरुष. अक्षरपुरुष भूत मात्र, अक्षरपुरुष जीव मात्र, त्या जीवाला जेव्हा पूर्ण बोध होतो तेव्हा तोच उत्तम पुरुष। हा जो उत्तम पुरुष आहे, हा उत्तम पुरुष हा हा क्षर आणि अक्षर पुरुषाचा शेवट आहे, त्याला तृतीय किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी निष्कर्ष असं म्हटलेलं आहे। त्या ठिकाणी या निरूपणाची सीमा होते, या निरूपणाची मर्यादा होते, हे निरूपण त्या ठिकाणी संपत। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आपली सगळी जी मर्यादा आहे ती मर्यादा ओलांडून जेव्हा सागर अजूनच फुगत, अजूनच मोठा होत, एक एक करीत नदी नद यांना आपल्या पोटात घेतो आणि सर्वत्र एकच पाणीच पाणी भरून राहतं प्रलय समयी, तेव्हा विहीर नदी नाले सरोवर अशा प्रकारची कोणतीही गोष्ट शिल्लक राहत नाही। तशी या ज्ञानाच्या ठिकाणी समरस झाल्यानंतर क्षर आणि अक्षर पुरुष अशा प्रकारची कोणती गोष्ट शिल्लक राहत नाही, तो सर्वत्र उत्तम पुरुष आपल्या आतल्या बोधानी बाहेर देखील तशाच बोधानी पाहत राहतो। मग त्या ठिकाणी तो एकपणा अनुभवतो का? पण तिथं दुसरं काही नसल्यामुळं एकपण अनुभवतो असं म्हणणं देखील चुकीचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणीच आहे। आत्मज्ञान या नावाचा प्रकार आहे असं कोणी म्हणतात, कोणी म्हणतात उगीच गंडवणं आहे, आपलं जे जीवन आहे खा प्या मजा करा, उगीच नसत्या नादाला लागायचं, डोळे मिटून बसायचे, काहीतरी शोधायचं, कोणाला तरी ते कधी सापडलंय का? असं काही नाहीच, हे सर्व झूठ आहे। कोणी म्हणत आहे, कोणी म्हणत नाही, हे आहे आणि नाही हे दोन्ही ज्या ठिकाणी नाहीसं होतं, कारण जे आहे असं म्हणतात त्यांनाही अनुभवाला आलेलं नाही, जे नाही असं म्हणतात त्यांना देखील नसण्याबद्दल खात्री नाही। अनुभव निर्बुजे बुडाला जेथे, ज्या ठिकाणी अनुभव देखील अडखळतो, कारण अनुभव हा इंद्रिय अथवा मन अथवा बुद्धी काही प्रमाणात वेगळी किंवा तटस्थ असेल तरच येणारी गोष्ट आहे। अगदी प्रयोगशाळेत असतं तसं, तुम्ही प्रयोग लावता, त्या प्रयोगाचं निरीक्षण करता, निरीक्षणाअंती त्या प्रयोगातून काही निष्कर्ष दिसतो तो तुम्ही पाहता, असा प्रयोगशाळेत निष्कर्ष वेगळेपणाने जसा पाहता येतो तसं या ठिकाणी वेगळेपणाने या तत्वज्ञानाचा शेवट पाहता येत नाही, ही अडचण आहे। त्या ठिकाणी अनुभव या नावाचा पदार्थ नाही। समर्थ असं म्हणतात अनुभव आणि अनुभविता हे सकळ मायेची करिता, ते मुळी नसता त्यासी काय म्हणावे, ती मायाच जर नाहीशी झाली, अनुभव नावाचा पदार्थ आणि अनुभव घेणारा मी हेच मुळात जर बाजूला झाले तर त्याला काय म्हणायचं? अशा प्रकारे ते जे परमतत्व आहे त्या परमतत्वाला उत्तम पुरुष असं नाव आहे, त्याला परमात्मा असं देखील म्हणतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। परमात्मा किंवा उत्तम पुरुष अशी जी नावं आहेत ती नावं देखील तेही येथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडी याचा किजे त्याच्याशी एकरूप झालेलं नसताना म्हणावं की ती स्थिती म्हणजे उत्तम पुरुषाची, ती स्थिती म्हणजे परमात्म्याची. जोपर्यंत जीवभाव शिल्लक आहे तोपर्यंत अशी वर्णनं होऊ शकतात. जसा एखादा बुडतो आहे आणि बुडाला मग तो सांगायला येत नाही मी बुडालो. तो बुडतोय हे काठावरचा जो आहे तर तो ओरडतो अरे बुडाला बुडाला. मी रोज पोहायला जायचो एसवी कॉलेजच्या टँकवर. तर एके दिवशी असं झालं, उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप गर्दी होते, एप्रिलचे दिवस असतील, आणि अचानक सगळ्या बाजूने आरडाओरडा ऐकू यायला आला की बुडाला बुडाला. दोन चार जणांनी पाण्यात उड्या मारल्या. काही समजेपर्यंत कळेनाच काय चाललंय. सगळे त्या बाजूला पळत काठावरचे गेले. पाण्यात जे होते ते जागच्या जागी थांबले. जे काठावर आहेत तर ते काठावरचे लोक बुडाला हे समजतात. जो बुडतो आहे तो काहीच सांगू शकत नाही. तैसे विवेकाची ए काठी उभे ठाकिलिया किरीटी परावराची या गोठी करणे वेदा. तस वेद देखील विवेक धरून पलीकडच्या गोष्टी बोलायला सुरुवात करतात. म्हणून पुरुषू क्षराक्षरू दोन्ही देखोनी अवरू याते म्हणती परू आत्मरूप. म्हणून क्षर आणि अक्षर हे अलीकडचे आहेत असं जाणून याला पर किंवा आत्मरूप असं वेद म्हणाले. तेही दुरूनच म्हणाले, त्याचं पूर्ण वर्णन करू शकले नाहीत. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सूची जेगा अवधारी पुरुषोत्तम. एरवी न बोलणेची बोलणे जेथींचे सर्व नेणीवा जाणणे काहीच न होनी होणे जे वस्तुगा. जिथलं सगळं जाणणं म्हणजे हे नव्हे हे नव्हे हे नव्हे असंच वर्णन करून सांगायला लागतं. रामकृष्ण म्हणत असत की लग्न ठरलेली मुलगी, तिचा जो नवरा आहे तो नवरा आणि त्याचे दोन चार मित्र असे पाहुणे म्हणून आले. तर माडीवर असलेल्या तिच्या मैत्रिणींमध्ये बसलेली ती ओसरीवर, तिचा नवरा आणि काही मुलं बसलेली, सगळी तरुण मुलं. तर मग त्या मैत्रिणी विचारतात की तो शेंडी ठेवलेला तो तुझा नवरा आहे? ती म्हणते ओहो तो नाही. मग तो टोपी घातलेला? तो नाही. तो बाराबंदी घातलेला? तो नाही. मग तो झकास भांग वगैरे पाडलेला? मग होही नाही आणि नाहीही नाही असं ते म्हणत असत. मग काहीच नाही. तेव्हा समजायचं की हा हिचा नवरा. हे पूर्वीच्या काळचं आहे बरं का. हा नाही हा नाही हा नाही हे जे वर्णन करण्याची पद्धत आहे तर ती पद्धत वेदांनी स्वीकारली. आणि वेद नेती 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 असं म्हणायला लागले. सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले. इथपर्यंत आपलं आलेलं होतं. तोच मी आहे हा सोहम बोध. या सोहम बोधामध्ये एक सहा म्हणजे अक्षर अव्यय अविनाशी सच्चिदानंद जन्म मरण रहित सर्व जगाचा आदी सर्व जगात आत बाहेर भरून राहिलेला पण अलिप्त सर्व जगताचा नाश झाला तरी देखील ज्याचा नाश होत नाही असा असा परमात्मा आणि मी जे देह मन बुद्धी बाजूला सारून उर्वरित जो राहतो तो जाणीव स्वरूप, तो मी या विशिष्ट सर्व गुणांनी युक्त आहे, याला सोहम असं म्हणायचं. जे सहाचे गुण तेच आता माझे गुण आहेत, अहमचे गुण आहेत. असं असल्यामुळं सद्गुरूंच्या उपदेशाला सोहम हे उत्तर आहे. सद्गुरूंनी तत्त्वम अशी कंसात अध्यारूत तत्त्वम अशी त्याला शिष्य उत्तर देतो की सोहम अस्मी इति, तोच मी आहे. पण जेव्हा तोच मी हा बोध होतो तेव्हा सहा आणि अहम ही दोन पद अस्मी या शब्दामुळं एक होऊन जातात. आता सहा हा सहा राहत नाही आणि अहम हा अहम राहत नाही. सहा मध्ये अहम हा मिळून गेल्यानंतर जिथं केवळ सहाच शिल्लक राहील तिथं आणि अहम ही गोष्ट ज्या ठिकाणी नसेल तिथं अहमच्या सापेक्षतेने तो सहा होता. सोहम अस्मी असं म्हणताना जेव्हा सहा आणि अहम याचं एकत्व सुचवलं जातं त्या एकत्वामध्ये सोहम देखील अस्त होऊन गेलं. तत् त्वम असी तो परमात्मा आणि तू हे एक आहात, हे एक आहात या शब्दाच्या ठिकाणी तत् ही राहत नाही आणि त्वम ही राहत नाही. सोहम तेही अस्तवले. ध्यानामध्ये देखील जेव्हा त्याची प्रचिती येते, सोहम भावाची प्रचिती येते, तेव्हा आठवून बघा तुम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की सुरुवातीला सोहमचे दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्ही या चिदाकाशात मस्तकाकाशामध्ये परमात्माच आपण आहोत या भावाने थांबा. बरोबर आहे. पण तिथं तशा प्रकारचे शब्द नकोत असं सांगितलं. तसा विचार नको. विचाररहित श्रद्धेने त्या ठिकाणी आपण परमात्मा आहोत अशा भावाने तुम्ही थांबून राहा. हे थांबून राहणं हे बलात्काराने आहे, मुद्दामून आहे. त्याचा तुम्हाला आता अनुभव नाहीये तरी देखील तुम्ही थांबून राहिलेले आहात. हे थांबून राहणं बोधप्रद नाहीये. ती विचार उठवून न देण्याची एक युक्ती आहे. हे जे थांबून राहणं आहे हे काही काळ साधकाला जमतं आणि मग अनाहूतपणाने चुकार एखादा विचार यायला सुरुवात होत आहे. आणि जेव्हा एखादा विचार येतो तेव्हा त्या विचारांनी पहिले प्रेरित होता तुम्ही, जे आपण परमात्मा स्वरूप आहोत असं म्हणून बसलेले असता. अविनाशी अक्षय सच्चिदानंद परमात्मा मी असा शब्दरहित बोध, विचाराखेरीज तशी भावना करून बसायला सांगितलेलं असतं, असा सोहम भाव युक्त बसणारा पहिला प्रेरित होतो आणि त्या विचाराच्या ठिकाणी एकरूप होतो. आज मोलकरिणी येणार नाहीये. झालं ती भगिनी पहिला विचार आल्याबरोबरच गडबडते. ती हिशोब करायला सुरुवात करते. ती कधी कधी आलेली नव्हती, सणासुदीच्या वेळेला बरोबर येत नाही, आता परीक्षा चालू आहेत की यांचं डोकं फिरलं, अशा प्रकारचे विचार सुरू होतात. हे जे आपण परमात्मा स्वरूप आहोत या भावनेनी थांबून राहणं आहे चिदाकाशामध्ये, ते थांबून राहणं हे ज्ञानपूर्वक थांबणं नाहीये. असं असल्यामुळं तुम्ही पटकन प्रेरणा घेता समोरच्या विचाराची आणि त्या विचाराप्रमाणे तुम्ही सुरू करता चिंतन. थोड्या वेळाने लक्षात येतं की आपली 5-10 मिनिटं वाया गेली, ध्यान करायच्याऐवजी विचारच करत राहिलो. पण असं करता करता प्रत्येक विचाराकडे साक्षीत्वानी पाहायचंय असं लक्षात ठेवत ठेवत हळूहळू विचारांचा वेग कमी होतो. चिदाकाशामध्ये मनरहित अमन अशी स्थिती जाणवायला सुरुवात होते. श्वास देखील थोडे ऊर्ध्वगामी होऊन त्या वेळेला ज्या वेळेला अमन असतं त्यावेळेपुरते श्वास देखील वर जातात. एक अंतरपवन सूक्ष्म श्वास वर जातो, तुम्ही थांबून राहता आणि असं वारंवार व्हायला सुरुवात होते. आणि एकदा कधीतरी ते तंत्र जमतं की विचार गेला, तुम्ही वर जाऊन थांबलात, श्वास लीन झाले आणि तुम्हाला जमलं की हे लीन झालेले जे श्वास आहेत, थांबलेले श्वास आहेत, तो किंचित सोडून किंचित घेणं असं सुरू करता आणि वरच थांबून राहायला शिकता. हे सगळं आपोआप होतं, अभ्यासाने होतं. आणि दीर्घ काळ विचाररहित अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर तुम्ही जे साक्षीत्व ओढून घेतलेलं असतं, मुद्दा म्हणून मी साक्षी होणार आणि अलिप्ततेने पाहणार, विचाररहिततेमुळे तो साक्षी भाव देखील नाहीसा होतो. समोर जर विचारच नाही तर मी कशाचा साक्षी राहणार, त्याच्या रिलेटिव्हली मी साक्षी होतो, म्हणून साक्षी भाव गळून पडतो. साक्षीभाव गळून पडल्यावर उर्वरित काहीतरी राहतं. ज्यांनी साक्षीभाव धरून ठेवलेला होता आता सोडून दिला तो राहतो, तो मात्र जाणीव स्वरूप, शुद्ध बुद्ध मुक्त सच्चिदानंद. पण त्या ठिकाणी आपण सोहम बोधात आलोय अशा प्रकारची कोणती भावना नसते. ही जर स्थिती दीर्घकाळ राहिली म्हणजे मिनिट दीड मिनिट दोन मिनिट तर अशा वेळेला तो शांत होऊन जातो, परमात्म्याशी तदाकार होऊन जातो. परमात्माच आपण अशा भावनेत येतो, पण परमात्माच आपण अशा प्रकारचं विशेष ज्ञान त्या ठिकाणी नसतं. तो शांतीनी केवळ त्या ठिकाणी असतो, अस्तित्वानी असतो. आपलं केवल अस्तित्व, केवल शांती असं त्या असण्याचं स्वरूप असतं. त्या ठिकाणी सोहमचा देखील अस्त झालेला असतो. ध्यानाला बसताना सुरुवातीला आपण तेच आहोत, सोहम भावामध्ये तदाकार व्हा आणि विचार उठू देऊ नका असं सांगितलेलं असतं. त्याच्या तुलनेने ही कितीतरी अंतरंग आणि खोल अशी स्थिती निर्माण होते. सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले, याचं वर्णन करणारा जो आहे, सांगणारा, सांगतेची, जे सांगायचं आहे ते सांगणाराच होऊन गेला. आता आता वर्णन बंद. द्रष्टुत्वेसी गेले दृश्य जेथ. आपण द्रष्ट आहोत, त्या द्रष्टुत्वाबरोबर दृश्य देखील संपत. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटीच नाहीशी होऊन जाते. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची म्हणो नये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जायची ना. बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा. बिंब म्हणजे मूळ गोष्ट, जसा आकाशातला चंद्र. प्रतिबिंब म्हणजे पाण्यात पडलेलं त्या चंद्राचं प्रतिबिंब. सूर्य, आकाशातला सूर्य आणि पाण्यात त्याचं पडलेलं प्रतिबिंब, म्हणजे जलसूर्य. बिंबाची जी प्रभा असते तर ती प्रतिबिंबाला लाभणार नाही का? प्रतिबिंबाला देखील लाभते. तुम्ही जर समुद्राच्या काठावर गेलात किंवा एखाद्या प्रशांत सरोवराच्या काठावर गेलात आणि असा चंद्र उगवताना जर पाहिला त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडत आहे तर त्या चांदण्याचा वर्षाव जसा आकाशातून होतो तसा शीतलतेचा वर्षाव त्या पाण्याच्या प्रतिबिंबाच्या प्रभेमधून देखील तुम्हाला जाणवायला सुरुवात होते. सूर्य आकाशात जसा तळपतो पाण्यातून त्याच्या प्रतिबिंबातून येणाऱ्या किरणांनी तुमचे डोळे दिपतात, तुम्ही डोळे मिटून घेता. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा, ती प्रभा तिथं स्वभावाने असतेच. ती बिंबाच्या ठिकाणी असते तेव्हा प्रतिबिंबाच्या ठिकाणी राहणारच. जरी कैसेनी हे लाभा जायची ना, म्हणून मूळ परमात्म्याचं जे तेज आहे, परमात्म्याचं जे ज्ञान आहे, परमात्म्याचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश जसाच्या तसा हा जो द्रष्टा किंवा ध्याता असतो त्याच्या ठिकाणी दृग्गोचर होतो, प्रतिबिंबित होतो. का घ्राणा फुला दोही दृती असे जे माझारला ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये. आपलं घ्राण नाक आणि फूल, घ्राणा फुला दोही द्रुती असे जे माझारेला ठाई या दोघांच्या संबंधाच्या मध्ये त्याची एक द्रुती असते, सुगंध असतो. ती डोळे तो सुगंध डोळ्याला दिसत नाही तरी देखील तो तुम्ही नाही म्हणणार, तो तिथं असतोच. विशेष करून लग्न समारंभामध्ये कधी कधी येईल त्या प्रत्येकाला गुलाबाचं फूल देतात पण ते सुगंधी नसतं बर का, तो एक वेगळाच गुलाब असतो, त्याचं नुसतं फूल नंतर त्या फुलाचं काय करायचं कळतच नाही. पण कोणी तुमच्या हातात फुलं दिली तर त्या फुलाची द्रुती दिसत जरी नसली तरी घ्राण आणि त्या फुलाच्या दरम्यान ती वावरत असतेच. तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तेची पाहे रूपतया. तशा प्रकारे द्रष्टा आणि दृश्य हे जेव्हा जातात मगाशी वर्णन केलेल्या ध्यानाच्या प्रक्रियेप्रमाणे, दृश्य गेलं त्या दृश्याच्या सापेक्ष द्रष्टृत्व धारण केलेलं होतं तेही गेलं, हे दोन्ही गेल्यानंतर तिथं काही कसं शिल्लक राहील. जर द्रष्टाच गेला, जर द्रष्टाच नाहीस झाला, दृश्य नाहीस झाल्यामुळं, तर तिथं शून्य असलं पाहिजे, शून्य उरलं पाहिजे. पण तसं होत नाही ना. मी बारामतीत परवा गेलो होतो तर मला इतका सुंदर प्रश्न एकाने विचारला, मी आश्चर्यचकितच झालो. त्याचं मी उत्तर देखील चांगलं 10-15 मिनिटं दिलं. बुद्धांचं जे निर्वाण आहे ते निर्वाण आणि वेदांती जे आहेत त्या वेदांत्यांना हा निर्वाण शब्द इतका मान्य नाही. बुद्धांचं जे निर्वाण ही जी स्थिती आहे ती स्थिती ही ते म्हणाले की तसं जर म्हटलं तर परिपूर्णच वाटते. ती स्थिती जर हिंदूंनी मान्य केली नसेल तर हिंदूंच्या पक्षी बुद्धांचा जो निर्वाण शब्द आहे तर तसा सखोल अर्थ हिंदूंच्या पक्षी अनुभवाच्या अंगाने काय असू शकेल अशा अर्थाचा प्रश्न त्याने विचारला. तर मी असं सांगितलं की बुद्धांना इथं जे नेमकं वर्णन आहे की बुद्धांची साधना म्हणजे साक्षीची साधना आहे. तुम्ही विपश्यनेला जर गेलात तर तुम्हाला साक्षी राहायला सांगतात. पायाला मुंग्या आल्या काही नाही, वेगळेपणाने बघा. आता इथं मानेपशी खाजल्यासारखं वाटतंय, खाजवू नका, नुसतं बघा, आपोआप ते जाईल. कुठला एखादा विचार आला, पहा, वेगळेपणाने पहा, त्या विचारावर वाहत जाऊ नका. तिथं जी खोली असते 8x8 ची, काय एकटा बसलो शेजारच्या खोलीत कोण काय करत असेल कोण जाणे, वेगळेपणाने पहा या विचाराला. माझ्याबरोबर माझा मित्र आलाय विलास, तो झोपला तर नसेल. तू तुझं बघ, वेगळेपणाने या विचाराकडे बघ. विलास झोपलाय का जागा आहे तू बघू नकोस. विलासी तिकडं म्हणतोय, त्यालाही तेच. सगळ्या गोष्टींकडे साक्षीत्वाने पाहता पाहता बुद्धांच्या सिद्धांताप्रमाणे असं घडतं की जे दृश्य आहे त्या दृश्याचं लय व्हायला सुरुवात होते आणि द्रष्टा आणि दृश्य या न्यायाने दृश्याचा लय संपूर्ण झाला तर द्रष्टुत्व देखील नाहीस होतं. इथपर्यंत आपण सांगतोच होत आता. द्रष्टुत्व नाहीस झाल्यावर बुद्ध म्हणतात शांती आणि निर्वाणच तुम्हाला प्राप्त होत. ते शांतीही उच्चारत नाहीतच. तिथं शांतीचा प्रत्यय येत असला तरी देखील त्याचं निर्वाण झालं असं बुद्ध म्हणतात. आणि ते म्हणाले हे जास्त बरोबर वाटतं, निर्वाण झालं हे जास्त बरोबर वाटतं. या तीरावरून देह मन बुद्धी ज्याला माहिती आहे तर त्याला हे नक्की समजण्यासाठी ही भाषा उपयोगाची आहे की या तीरावरून तो पुढे गेला, पलीकडे गेला, म्हणजे तो निर्वाणाला प्राप्त झाला. पण निर्वाणाला प्राप्त झाला म्हणजे तो ब्रह्माला प्राप्त झाला, ईश्वराला प्राप्त झाला, परमात्म्याला प्राप्त झाला, कोणी पाहिला. तुम्हाला फक्त इकडचा तीर संपल्याचं समजतं, तिकडे गेलेला कोणी पाहिला. म्हणून बुद्ध असं म्हणाले की तो निर्वाणाला प्राप्त झाला. पण गीता असं म्हणाली की तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त झाला. शेवटी इथून हा तीर सुटताना, इथून पाय सुटताना पलीकडे काही नाही असं जर असेल तर जाणारा जातानाच घाबरतो. आपण आपलं अस्तित्व हे ध्यानामध्ये कायम प्रत्येकाला लक्षात येत असतं. तेच संपणार आहे, तेच शून्य होणार आहे असा बुद्धांच्या म्हणण्याचा अर्थ अनेकांनी काढला. मी असं म्हटलं की जर बुद्धांना स्वतःला तसा अर्थ वाटत असेल तरीही ती अपूर्णताच आहे. पण तसं संभवत नाही, कारण नुसता बुद्धांचा ध्यानाला बसलेली मूर्ती जरी पाहिली तरी देखील आपल्याला शांती वाटते. म्हणजे इकडचा तीर सुटल्यानंतर ते कुठेतरी गेलेले आहेत पण ते अव्यक्त ठिकाण आहे. सोहम तेही अस्तवले असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं ते ठिकाण आहे. ते कुठं गेले हे सांगू शकत नाहीयेत. त्याला गीतेनी ब्रह्मनिर्वाण हा शब्द दिला. विहाय कामान यस सर्वान पुमांश शरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांतीमधी गच्छती एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्याम अंतकालेती ब्रह्मनिर्वाण मृच्छती. वेदांतांनी जास्त दिलासा दिला. फक्त इथून तर जा बघ तर काय होतंय असं म्हणून चालत नाही, तर इथून तिथं गेल्यानंतर अधिक शांती आहे. म्हणून स्पष्टपणाने उपनिषदांनी आनंदाथी एव खलु इमानी भूतानी जायन्ते, ही सर्व भूत मात्र आनंदापासून निर्माण झालेली आहेत, आनंदामध्येच त्यांचा लय होतो, शांतः अयम आत्मा, बोलायला कचरले नाहीयेत ते असं सांगतात की हा आत्मा शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे। आणि बुद्ध असं म्हणतात की इकडचा तीर सुटलेला आहे, बस निर्वाण झालेला आहे। तर एक तर बुद्धांच्या पाठोपाठ ज्यांना ज्यांनी बौद्ध धर्म सांगितला त्यांना समजलं नसेल म्हणून ते असं बोलले असतील, किंवा बुद्धांनीच हे जर सांगितलं असेल तर गडबड आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्ध सिद्धांत खोडून काढताना शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ते होय सिद्धू असे शब्द उच्चारले। सगळं संपलं, आता शून्य झालं, आता केवळ शून्य उरलं, त्यालाच बुद्ध निर्वाण म्हणाले। आता शून्य उरलं हे समजलं कोणाला? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं मालविता दिवे, इथं बटन आहे, मी दिवा मालवला। दिवा मालवल्यावर ज्यांनी दिवा मालवला तो मालवून जातो अंधारात का राहतो? ज्ञानेश्वर आपला काय अनुभव आहे, राहतो। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मालविता दिवे, मालवी नाहीतर मग कोणी दिवा बंदच करणार नाही। जर दिवा मालवणारा मालवून गेला असता तर, कारण अंधार झाला, डोळ्यात बोट घातलं तरी आपला आपल्याला दिसत नाही इतका अंधार झाला, तरी देखील दीपू नाही हे फावे कवणासी गा, दिवा गेलेला आहे हे कोणाला समजतं? ज्याला समजतं तो तिथं शिल्लक राहतोच, मग निर्वाण कसलं? देहबुद्धीपासून त्याचं निर्वाण होतं। म्हणून समर्थांची भाषा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी अशी आहे, गीतेची भाषा हे टोक सोडून तिथं ब्रह्म निर्वाणाला प्राप्त होतो, तो ब्रह्माशी समरस होतो असं म्हटलेलं आहे। इथं नेमकं तेच म्हणतायत, तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे, मग शून्य असं म्हणायचं की काय? हेची अनुभवे तेची बाहेर उपतया, हे जो अनुभवतो तो त्याच्याशी एकरूपच होऊन राहतो। जो प्रकाश शे विण प्रकाशू, जो ईशितव्य विण ईशू, आपण पे नीच अवकाशू वसवित असे जो, जो नादे ऐकी जता नादू, स्वादे चाखी जता स्वादू, जो भोगी जतसे आनंदू आनंदेची। नुसत्या ओळ्या वाचतो, किती निरूपण करत नाही, पण तुम्हाला किती आनंद होईल बघा। जो पूर्णतेचा परिणामू पुरुषू गा पुरुषोत्तमू, विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथ, सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले, शून्यही बुडाले महाशून्य जिये, जो विकासाही वरी उरता ग्रासातेही ग्रासूनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासोनी बहू। काय लिहिलं हे, प्रकाशे विण प्रकाशू, सूर्य हा प्रकाश्य आहे आणि मग सूर्याचा प्रकाश आहे। तशा प्रकारे हा उत्तम पुरुष नाही, पुरुषोत्तम नाही, त्याचा प्रकाश आहे पण तो प्रकाश्य म्हणून कोणालाही दिसत नाही। ईशितव्य विण ईशू, ईश म्हणजे नियमन करणारा, नियमन करण्याची ज्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे असा ईश्वर त्व नसताना देखील ईशितव्य विण ईशू तो सर्वांचं नियमन करतो। आपण आपणे नीची अवकाशू वसवित असे जो, स्वरूपाच्या योगानी आपणच सर्वत्र अवकाश होऊन भरून राहिलेला आहे असा. खरं म्हणजे रविवारच्या प्रवचनासारखं तुम्हाला अणूच्या मध्ये किती अवकाश आहे ते परत एकदा सांगायला पाहिजे. आपल्या स्वरूपाच्या योगानी तो आपला आपणच अवकाश निर्माण करून आहे. त्याचं जर वर्णन करायचं झालं तर नादानीच नाद श्रवण करावा ही ज्ञानेश्वर महाराजांची विशिष्ट कल्पना आहे. नाद कानानी श्रवण केला जातो बरोबर की नाही, पण नाद नादानीच श्रवण करावा. जसा जीभ सर्वांची बाह्य पदार्थांची चव घेते, पण जिभेनी जशी आपली स्वतःची चव घेऊन राहावं. जिभेला स्वतःला चव आहे म्हणून बाहेरच्या पदार्थांची जिभेला चव समजते. काविळ झाल्यावर बघा कसं होतं, जर जिभेची चव गेली तर बाह्य पदार्थांना काही चव राहत नाही. पण इथं जो स्वाद स्वादे चाखी जता स्वादू, जो गोड पदार्थ आहे त्यांनी आपली गोडी आपण स्वतःच चाखावी. जो नाद आहे इथं तंबोऱ्याच्या तारा छेडल्या नाद निर्माण झाला, तो नाद नादानीच ऐकायचा. जिथं निर्माण होतो तो त्याचा ऐकणारा देखील असावा. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा जिथं आहे जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत आपली कल्पनाशक्ती देखील जात नाही अशी परिस्थिती आहे. हे जे वर्णन आहे हे उपनिषदांना कधीच मागं सारून कितीतरी पुढे गेलं. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्तस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.